नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी प्रेरणा भरसाकळे आपलं स्वागत करते. आमच्या सर्व श्रोत्यांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. दीपावलीचा सण सर्वत्र उत्साहानं साजरा होत आहे. आज घरोघरी तसंच व्यावसायिक आस्थापनांमध्ये लक्ष्मीपूजनाचा सोहळा पार पडेल. व्यापारी वर्गासाठी हा दिवस अत्यंत महत्वाचा मानला जातो. बाजारपेठा, घरं आणि कार्यालयं आकर्षक रोषणाईने सजवण्यात आली आहेत. सर्वत्र आनंदाचं आणि मंगलमय वातावरण दिसत आहे. दिवाळीनिमित्त सर्वजण एकमेकांना शुभेच्छा आणि भेटी देत असून घरोघरी विविध आकारांचे आकाशकंदील आणि मनमोहक रांगोळ्या सर्वांचं लक्ष वेधून घेत आहेत. दिवाळी पहाटनिमित्त शास्त्रीय संगीताच्या मैफिलींचं आयोजन ठिकठिकाणी करण्यात आलं आहे. राज्य सांस्कृतिक संचालनालयातर्फे मुंबईत विविध ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम होत आहेत. आज लक्ष्मीपूजनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई शेअर बाजारात विशेष दिवाळी मुहूर्त सौद्यांचे सत्र आयोजित करण्यात आले आहे. यावर्षी मुहूर्तांच्या सौद्यांची वेळ दिवसा करण्यात आली आहे. शेअर बाजार आज दुपारी 1:45 सुरू होईल आणि दुपारी 3:45 बंद होईल. याआधी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सायंकाळी मुहूर्ताचे सौदे होत असत, मात्र सायंकाळी घराघरात लक्ष्मीपूजन केले जात असल्यामुळे अनेक नागरिकांना यापासून वंचित राहावे लागत असे. हे लक्षात घेऊन शेअर बाजाराच्या मुहूर्ताच्या सौद्यांची वेळ यावर्षीपासून बदलण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज पोलीस स्मृती दिनानिमित्त कर्तव्य बजावताना पोलीस कर्मचाऱ्यांच्या धाडसाचे आणि सर्वोच्च बलिदानाचे स्मरण केले. समाज माध्यमांवरील संदेशांमध्ये पंतप्रधान मोदी म्हणाले की पोलिसांच्या दृढ समर्पणामुळे देश आणि जनता सुरक्षित राहते. संकटाच्या आणि गरजेच्या वेळी त्यांचे शौर्य आणि वचनबद्धता कौतुकास्पद आहे. गृहमंत्री अमित शहा म्हणाले की पोलीस कर्मचारी अंतर्गत सुरक्षेच्या धोक्यांना उधळून लावत आहेत आणि अनुकरणीय धैर्य आणि वचनबद्धतेने नागरिकांच्या हक्कांचे रक्षण करत आहेत. देशाच्या सेवेत आपले प्राण अर्पण करणाऱ्या शहीदांना त्यांनी श्रद्धांजली वाहिली. राजनाथ सिंह यांनी एका कार्यक्रमात पोलिसांच्या बलिदानाचे स्मरण करीत त्यांना आदरांजली वाहिली. परभणी इथल्या पोलीस मुख्यालयात आज पोलीस स्मृती दिनानिमित्त हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. भारतीय वीर जवानांनी दाखवलेल्या अतुलनीय शौर्यापासून स्फूर्ती मिळावी तसंच आपल्या कर्तव्याची आणि राष्ट्रनिष्ठेची जाणीव व्हावी यासाठी हा स्मृतीदिन पाळला जात असल्याचं सांगत पालकमंत्री मेघना बोर्डीकर साकोरे यांनी वीर जवानांना श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी पालकमंत्री बोर्डीकर यांच्यासह उपस्थितांनी पोलीस स्मृती स्तंभाला पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केलं. यानंतर पथकानं हवेत बंदुकीच्या 3 फैरी झाडून मानवंदना दिली. याप्रसंगी जिल्हाधिकारी संतोष चव्हाण, पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी, मुख्य कार्यकारी अधिकारी नितिशा माथुर यांच्यासह पोलीस अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. महाराष्ट्राचं व्हिजन डॉक्युमेंट विकसित भारताचं स्वप्न साकारणारं असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. मुंबईत विकसित महाराष्ट्र 2047 मसुदा सल्लागार समितीच्या बैठकीत ते बोलत होते. या बैठकीत विकसित महाराष्ट्र 2047 मसुद्याला मान्यता देण्यात आली. हा मसुदा लवकरच मंत्रिमंडळासमोर ठेवण्यात येणार आहे. यामध्ये 2029, 2035 आणि 2047 अशा 3 टप्प्यात विकसित महाराष्ट्राचं ध्येय गाठण्याचा रोडमॅप दिला आहे. यंत्रणांनी यापुढे मंजुरीसाठी येणाऱ्या प्रस्तावांवर कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आधारे प्रस्ताव स्वीकार्यतेची यंत्रणा निर्माण करावी. राज्याला पुढे नेत असताना भविष्यात कुठलीही अडचण न येणारं शाश्वत विकासाचंच मॉडेल निर्माण करावं असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. 10.5 किलो अंमली पदार्थ बाळगणाऱ्या प्रवाशाला सीमा शुल्क अधिकाऱ्यांनी मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर अटक केली. बँकॉकहून येणाऱ्या या प्रवाशानं मारिजुआना हा अंमली पदार्थ बॅगेत लपवला होता. या पदार्थाची किंमत 10.5 कोटी रुपये आहे. याच विमानतळावर दुसऱ्या एका घटनेत अवैधरित्या सुमारे 200 ग्रॅम सोनं आणणाऱ्या प्रवाशाला सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी अटक केली. मस्कतहून येणाऱ्या या प्रवाशानं सुमारे 24 लाख रुपयांचं हे सोनं आपल्या अंगावर लपून आणलं होतं. हिंदी चित्रपट सृष्टीतले ज्येष्ठ अभिनेते गोवर्धन असरानी यांचं काल मुंबईत निधन झालं. ते 84 वर्षांचे होते. विनोदी अभिनेते म्हणून ओळखले जाणारे असरानी यांची शोले चित्रपटात जेलरची भूमिका आणि हम अंग्रेजो के जमाने के जेलर हे हा त्यांचा संवाद आजही रसिकांच्या स्मरणात आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र दुपारी 1:00 वाजता. नमस्कार.